हरि ओम त्र्यंबकयजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृताहात् यो रुद्रो अग्नो यो अप्सुय ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवनाविवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु तमुष्टुहीयस्विषुसुधन् वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वा महेशौ मनसाय रुद्रन्नमो ओभिर्देवमसुरन्दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशाः मृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ओम नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानां ग्रंथिरसि रुद्रो मां विशांतकः तेनान्नेनाप्यायस्व। ओम शांति शांति शांति। ओम अग्ना विष्णु शयोष सेमा वर्धन्तु वांगिरः दुम्नैर्वाजेभिरागतं वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रतिदिश्य मे भीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तञ्च माधीतञ्च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रञ्च मे दक्षश्च मे बलञ्च मओजश्च मे सहश्च मायुश्च मे जरा च मात्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगशि च मे शरीराणि च मे। आज आपल्या इथे दादासाहेब बेंद्रे प्रख्यात वकील आणि मोठ्या स्वामीजींचे टेनिस मधले सहचर असं म्हणू त्यांची थोडक्यात ओळख सद्भक्त पोफळेकाका आपल्याला करून देतील आणि मग दादासाहेब आपल्याला स्वामीजींच्या आठवणी सांगतील।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांनी परमहंस सद्गुरु स्वामी मुकुंदनाथांनी दादासाहेब बेंद्रेंची माझी जवळजवळ गेल्या 25-26 वर्षाची ओळख आहे। फार पूर्वीपासूनच त्यांना सामाजिक आणि सार्वजनिक कामाची अतिशय आवड असल्यामुळे ते मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते। त्यानंतर ते पुण्याचे शहर संघचालकही होते काही वर्ष। दादांचा माझा रोखीमध्ये संबंध आला बरेच वर्ष, अजूनही ते रोखीत आहेत, मी रोखीमध्ये नाही। सामाजिक कार्याबरोबरच एक अतिशय प्रतिपेश वकील म्हणूनही त्यांची पुण्यामध्ये फार मोठी कीर्ती आहे। मंडळाच्या या वास्तूच्या जडणघडणे त्यांचा फार महत्वाचा असा सहभाग किंवा वाटा आहे असं म्हणून इथली जी जागा होती ती गोरे म्हणून व्यवस्थित होते, त्यांचा बंगला होता इथं आणि आपण त्यांच्याबरोबर निगोशिएट करून सगळं फायनल केलं आणि मग लक्षात असं आलं की ही जागा लिझोल्ड आहे आणि 27-27 वर्ष जुनी शिल्लक आहे फक्त। तर स्वामीजींच्या आणि सगळ्यांच्या विचारांचं ठरलं की आपली विश्वस्त संस्था आहे आणि एवढा मोठा पैसे देऊन लिझोल्ड जमीन घ्यायची आणि मग तुम्ही जर काही तक्रार केली चार्टी कमिशनकडे तर ते अवघड आहे म्हणून असं काही करायला नको। जवळजवळ आपण हा विषय सोडून दिला होता पण कर्मधर्म संयोगाने म्हणतात तसं सगळ्या गोष्टी जमून आल्या। ह्या जागेचे जे मूळ मालक होत्या त्या मिसेस वैद्य म्हणजे डॉक्टर वैद्यांच्या पत्नी या दासाहेब बेंद्रेंच्या भगिनी आणि डॉक्टर वैद्य हे स्वामीजींच्या वाईच्या घराच्या शेजारीच राहणारे, त्यामुळे स्वामीजींचे अतिशय लहानपणापासून आणि घरगुती संबंध होते। आता सगळ्या गोष्टी जमून आल्या, डॉक्टर वैद्य आणि दासाहेब बेंद्रे या दोघांच्याही सहयोगाने आपल्याला अतिशय योग्य अटींवर जी लिझोल्ड प्रॉपर्टी होती ती फ्रीहोल्ड करून मिळाली आणि ती फ्रीहोल्ड झाली म्हणूनच हे ज्ञान मंदिर इथं होऊ शकलं। त्यामुळे या ध्यान मंदिराच्या सगळे जे काय झालं त्याच्यामागे दहा खूप मोठा सहभाग होता. त्यावेळेचे सगळे जे अग्रीमेंट आपण केली गोरे यांच्या बरोबर सगळी दहा साहेबांनी करून दिली होती आणि त्यामुळे या वास्तूशी कसा त्यांचा अतिशय मुळापासून संबंध आहे असं म्हणून जेव्हा उद्घाटन झालं 1 वर्षापूर्वी त्यावेळेला काही कारणामुळे असे येऊ शकले नव्हते. आज ते आलेले आहेत आणि दुसरी दादासाहेबांची अतिशय महत्वाची ओळख म्हणजे अजूनही दादासाहेब टेनिस खेळतात आणि पूर्वी स्वामी माधवनाथांच्या बरोबर त्यांनी टेनिस खेळले होते. बरेच वर्ष ते टेनिस त्यांच्याबरोबर खेळत होते. तर ते आले तर त्यांना अशी विनंती केली आहे की स्वामीजींच्या काही आठवणी त्यांनी सांगाव्यात, आम्हाला त्या आठवणी ऐकायला नक्की आवडतील. आणि स्वामीजींनी दादासाहेबांना पुस्तक आणि प्रसाद देऊन त्यांचं स्वागत करावं आणि नंतर त्यांनी आठवण सांगावं अशी विनंती करतो. धन्यवाद.
स्वामीजी आणि बंधुभगिनी, मी भीतपणे बोलण्याचा प्रयत्न करतो पण छाती धडधड होती. तुम्ही म्हणाल की हे कसं काय वकील आहे आणि बोलायचं आणि छाती धडधड होती हे कसं काय? होय, कोर्टामध्ये न्यायाधीशांच्या पुढे युक्तिवाद करायचा, गुंतागुंतीचे प्रश्न असतात त्याचा युक्तिवाद करायचा, मराठीमध्ये करायचा, इंग्रजीमध्ये करायचा, तिथे फारसं वाटत नाही. आता मी संघाचा स्वयं इथे संघचालक होतो त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक वेळेला जाऊन निरनिराळ्या विषयांच्यावर बोलायचं. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक कुस्तीचा असा काहीतरी कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मी बोललो होतो. पण असं असताना मात्र तुमच्यासारख्या सगळ्या लोकांच्या पुढे आणि स्वामीजी ते या ठिकाणी बसलेले आहेत असं असताना मी काही बोलायचं म्हणजे खरोखरच छातीमध्ये अत्यंत झडझड होती. आम्ही त्यांना बाळासाहेब वाकडेच म्हणायचो. तिथं पुण्यामध्ये आपल्याला भरतनाट्य मंदिर हे आपल्याला माहिती असेल, त्या ठिकाणी सोशल क्लब असा होता आणि त्या ठिकाणी टेनिसचं ग्राउंड होतं आणि त्या ठिकाणी ही मंडळी टेनिस खेळायची. त्यावेळी मी तिथं खेळत नव्हतो, त्यांच्यापेक्षा मी खूपच वयाने कमी. खरं मी ते माझ्या वडिलांच्या साधारण वयोगटाचे असावे. त्याच्यानंतर हा जो ग्रुप आहे तिथे ते भरतनाट्य असं ते होणार म्हणून मग ते पीवायसीला गेले आणि मग पीवायसीहून फर्ग्युसनला गेले. त्याच्या अगोदरची एक आठवण आहे की 1954 साली ज्यावेळी मी एसपी कॉलेजमध्ये होतो तर त्यावेळेला मी टेनिसला सुरुवात केली. ते आपण ज्याला म्हणतो की एक्झिबिशन मॅचेस अशा एसपी कॉलेजवर झाल्या. तर पुण्यातले एक 5-6 उत्कृष्ट टेनिस प्लेअर यांच्या तिथे एक्झिबिशन मॅचेस झाल्या आणि त्यावेळी पहिल्यांदा मी त्यांना पाहिलं. त्यांच्या बाबतीमध्ये एक सांगता येईल की एक चित्त त्यांचं कुठली गोष्ट करायची तर अत्यंत एक चित्त होऊन करायची. पुन्हा धावपळ नाही, कुठली गोष्ट करायची तर ती अत्यंत आत्मविश्वासाने करायची. आणि आम्ही त्यावेळी पाहत होतो की सामने चालू होते आणि त्यावेळी ते जे शॉट्स मारायचे तर ते सुद्धा अत्यंत आत्मविश्वासपूर्वक आणि कुठेही फार धावपळ करतायत किंवा गडबड करतायत आणि असं न करताना अत्यंत शांतपणे. तर त्यांची ही जी गुणवत्ता आहे ती त्यावेळी स्वजाणली. आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव अनिल हे सुद्धा आमच्या टेनिस ग्रुपमध्ये खेळत होते आणि वडिलांचे सगळे गुण हे त्यांच्यामध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पीवायसीमध्ये आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये आम्ही खेळत होतो तर तोपर्यंत अशी कल्पनाच नव्हती की त्यांचं हे दुसरं अंग आहे, ही कल्पनाच नव्हती करणे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते टेनिस सोडलं. एक म्हणजे त्या चिमणबागेमध्ये नंतर एक जो ब्लॉक तिथे घेण्यात आला तर त्यावेळी माझा त्यांच्याशी आणखी संबंध आला. त्यावेळी काय आणि त्यांचे काही सहकारी असेल माझ्याकडे यायचे आणि मग ते कशा रीतीने आपण तो फ्लॅट घ्यायचा वगैरे अशा प्रकारे त्यावेळी खूप चर्चा झाली आणि त्यावेळी खरी म्हणजे त्यांची माधवनाथ म्हणून ओळख झाली. नाही तोपर्यंत त्यांना आम्ही लोक म्हणजे त्यांचे आणखी इतर टेनिस खेळणारे वगैरे हे टेनिस प्लेअर म्हणूनच ओळख होते. तर मी जिथे राहतो त्याच्या पलीकडे त्यांचं दुकान सुद्धा होतं. त्यावेळेला एक आठवण मला अशी आहे की सहज मी बोलताना आपलं काय बोलायचं कारण आता विषयच एकदम निराळे व्हायला लागले. म्हणून मी त्यांना विचारलं की अध्यात्म म्हणजे काय. त्यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिलं आणि त्याचा एक माझ्या मनावर खूप परिणाम झाला. थोडक्यात त्यांनी सांगितलं की अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं. मी पहा किती थोड्या शब्दामध्ये संपूर्ण अध्यात्माची व्याख्या केली. त्याचे खूप पैलू आहेत, चांगले वागण्याचे खूप पैलू आहेत, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलं त्याचा परिणाम खोलवर माझ्या मनावर झाला. आणि तेव्हापासून हा जो विचार आहे की अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं एक मनावर ठसा उठला की आपल्याला जीवनात पुढे मागे जर का काही प्रसंग निर्माण झाले तर आपल्याला चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्यांच्या प्रवचन वगैरे याला मी काही फारसं जाऊ शकलो नाही, परंतु त्या एक वाक्याचा परिणाम मात्र माझ्यावर खूप झाला. नंतरच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक मोहाचे विषय आले, प्रसंग निर्माण झाले आणि त्यावेळी या वाक्याची आठवण झाली. एक उदाहरण आपल्याला जर का सांगायचं असलं तर मी माझ्या वडिलांचंच सांगेन. पुण्याच्या जवळच एक जमीन होती, ती कॉर्पोरेशन हद्दीमध्ये येणार होती. त्या जमिनीचे मालक हे माझ्या वडिलांचे पक्षकार, त्यांची वडिलांच्यावर श्रद्धा, वडील म्हणतील ती सही करायची असं म्हणणार. ती जमीन विकायची असं ठरली. मग त्या काळामध्ये मी जवळजवळ आपल्याला 1965 ची गोष्ट सांगतो. किंमत किती तर खूप त्यावेळेला 15-20 एकर जमीन होती ती, पण त्याची किंमत 1 लाख. वडील म्हणलं नाही बाबा इतकी ही कमी नाही, आपल्याला हे करायचं. गिरेकही येत होती. मग 3 लाख झाले, 4 लाख झाले, पण माझे वडील म्हणायचे नाही अजून आपल्याला किंमत येईल कारण ती जमिनीची कॉर्पोरेशन हद्दीमध्ये येणार आहे. एक अशी झाली की 5 लाख अशी किंमत आली. पक्षकार सो म्हणायला लागले की नाही नाही आपण ही नक्कीच आपल्याला आता घ्यायला पाहिजे. त्यांनाही अडचण होती, आर्थिक अडचण होती. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांचं उत्तर नाही नाही आपल्याला जास्ती मिळायला पाहिजे. किती मिळालं पाहिजे? 7 लाख मिळायला पाहिजे. त्यावेळी एक ब्रोकर आले घरी, मला अजूनही ते दृश्य समोर आहे. ऑफिसमध्ये माझे ब्रेल बसले होते, मी शेजारी तिथे खुर्चीवर समोर बसलो होतो. तो ब्रोकर आले आणि त्यांनी एक प्रपोजल दिलं. ते म्हणजे 5 लाख आम्ही ऑफर दिली आहे, आम्ही आणखीन वाढून देतो, 5 लाख 50 हजार करतो. आणि पुढची जी ऑफर होती ती त्यांनी अशी दिली होती की आम्ही तुम्हाला आणखीन वकिलांना 50 हजार देतो. 65 साली 50 हजार. मी सगळेच सुखी ना, म्हणजे ज्यांना 5 लाख किंमत पाहिजे त्यांना 5 लाख 50 हजार. त्या ब्रोकरचे जे कोण विकत घेणार होते त्यांना 7 लाखाच्या ऐवजी 6 लाख खर्च येणार आणि वकिलांना 50 हजार मिळणार. त्यांनी पेटी ठेवली होती आणि पेटी उघडली होती, त्याच्यामध्ये 50 हजारच्या नोटा होते. माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की नाही, पेटी पहिल्यांदा उचलायची आणि कृपा करून तुम्ही ऑफिसच्या बाहेर जा. 65 साली 50 हजार रकमी एक रकमी दिलेले नोटा नाकारण. मला असं वाटतं की चांगलं वागणं म्हणजे हेच. आणि म्हणून ज्या वेळेला माझ्या नावाने असं सांगितलं की बा याच्यामध्ये अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं, चांगले विचार, आपण तर चांगले विचार करायचे परंतु आपले विचार सुद्धा असे असले पाहिजेत की आपल्या भोवती जी माणसं असतील त्यांचे सुद्धा विचार चांगलेच असले पाहिजे, आपल्यामुळे चांगल्या मनोवृत्ती निर्माण करणे. आणि म्हणून आदरणीय माधवनाथ यांनी ज्यावेळी असं सांगितलं की अध्यात्म म्हणजे चांगलं वागणं ते माझ्या मनावर ठसलं आणि तेव्हापासून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामुळे दुसरा त्रास होता कामा नये, चांगल्या मनोवृत्ती निर्माण झाल्या पाहिजेत. आणि नेमकं मी ज्या वेळेला संघामध्ये म्हणजे लहानपणापासून 6 वर्षापासून मी संघामध्ये आहे, तर संघामध्ये नेमकं हेच चालू असतं की चांगली माणसं आपण त्यांचा सत्संग असतो. आणि समाजामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये चांगल्या माणसांच्यामुळे चांगल्या मनोवृत्ती निर्माण होतात आणि ते संघामध्ये मला नेहमी अनुभवतो. आणि माझं त्यांचं एक मला असं वाटतं की फार मोठे उपकार आहेत माझ्यावर की त्यांनी जी अध्यात्माची व्याख्या मला सांगितली की ज्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला. आज मला असं त्यांनी बोलत मी
आदरणीय दादासाहेब इथं आले आणि त्यांनी त्यांचे आणि स्वामी माधवनाथांचे जे संबंध होते ते प्रगट केले. स्वामीजींचा कोणी टेनिस पार्टनर या अंगाने स्वामीजींशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीने आतापर्यंत केंद्रात कधी काही सांगितलेलं नव्हतं स्वामीजींविषयी. दादासाहेब तुम्ही स्वामीजींच्या टेनिसच्या जीवनाला उजाळा दिला. हा जो योग आहे हा योग सद्भक्त नाना पाकणीकर आणि पोफळे काका यांच्यामुळे जुळून आला. दादासाहेब हे पुण्याच्या सांस्कृतिक वैचारिक व्यावसायिक अशा सर्व सर्कल्स मध्ये फार मोठं नाव आहे आणि पुण्याचे संघचालक या नात्याने ते जेव्हा पुण्याचे संघचालक झाले त्या क्षणी त्यांचे जे मनाने अनुयायी झाले त्याच्यातला दादासाहेब मी एक आहे. संघामध्ये हीच पद्धत आहे आणि त्या तऱ्हेने बाबाराव भिड्यांनंतर संघामध्ये योगदान देण्यासाठी पुण्यात दादासाहेबांपेक्षा दुसरी अशी योग्य व्यक्ती नव्हती. पोफळेकाकांनी सांगितलं की ही जागा खरेदी करण्यासाठी म्हणून जेव्हा आपण प्रयत्न करत होतो त्याच्यातले सगळे अडथळे दादासाहेबांनी दूर केले. स्वामीजींच्या बरोबरचे टेनिसचे असणारे संबंध आणि एरवीही असणारे संबंध आणि स्वामीजींच्या कार्याबद्दल असणारा सॉफ्ट कॉर्नर तसंच पोफळे काकांचे आणि त्यांचे असणारे वैयक्तिक संबंध या सर्व गोष्टी तेव्हा जुळून आल्या. मागच्या वर्षी जेव्हा आपण या हॉलचं उद्घाटन केलं तेव्हा खरं म्हणजे दादासाहेब यायचे पण कोणत्या अडचणींमुळे ते येऊ शकले नाही. आज तो योगाला संघासारख्या अत्यंत तेजस्वी अशा संघटनेमध्ये मनुष्य घडवण्याचं काम संघामध्ये होतं आणि दादासाहेब स्वामीजी असं म्हणत असत की मी मनुष्य घडवण्याचं काम करतो आहे. एका तऱ्हेने संघाशी पूरक असं कार्य पण परमार्थाच्या पायावर आधारित असं स्वामीजींच्या डोळ्यासमोर होत. त्यामुळे माझ्यासारखे आपण पूर्वी कधी संघाच्या शाखेत जात होतो स्वयंसेवक होतो असं सांगण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असं मनावर बिंबलेले असे करून हे संघाचंच कार्य पॅरलल तशाच प्रकारचं कार्य आहे अशा निश्चिंततेने स्वामीजींच्या कार्यामध्ये आम्ही सहभागी झालो. दादासाहेब तुम्ही इथं आलात खूपच बरं वाटलं आणि जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा
आपल्या व्यापातून वेळ काढून जर आपण आलात परत तरी देखील खूप आवडेल आम्हाला सगळ्यांना, हे मी निश्चित सांगतो. इथं काही प्रश्न आलेले आहेत. या प्रश्नाला टायटलच मोक्ष असं दिलेलं आहे बरं का. मोक्ष अशा टायटल खाली प्रश्न आहे आणि बरेच सहसा प्रश्न आहे. मोक्ष म्हणजे काय, तो कसा प्राप्त होतो, संसारातील सुख दुःखापासून मुक्त दूर राहणे म्हणजे मोक्ष का, वाराणसी काशी सारख्या तीर्थक्षेत्री मृत्यू येणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे का, गजेंद्राचा धावा ऐकून धावून या आले श्री विष्णूने गजेंद्राला संकट मुक्त केले म्हणजे मोक्ष का, षड ऋतूंना जिंकणे म्हणजे मोक्ष का. स्वामी विद्यारण्य म्हणतात की मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्ष यो हो, मनावर ताबा मिळविणे म्हणजे मोक्ष का. अमृतत्व जन्म मरण रहित राहणे किंवा स्वस्वरूपात राहणे म्हणजे मोक्ष का, कृपया मोक्ष याचा अर्थ सांगावा असा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे, खूप मोठी गोष्ट, आणि त्या मोठ्या गोष्टीच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना एकत्रित मांडून अमुक म्हणजे मोक्ष का, तमुक म्हणजे मोक्ष का, असे असे 7 पॉइंट दिलेले आहेत. आपण मोक्षाची गोष्ट तूर्त बाजूला ठेवू, बंधनाची गोष्ट पाहू. मोक्षाची गोष्ट नको. बंधन म्हणजे काय, मनाच्या अधीन होणं म्हणजे बंधन. मनाच्या अधीन होणं म्हणजे बंधन, विकारांच्या अधीन होऊन वर्तन करणं म्हणजे बंधन. मोक्ष बाजूला ठेव. देहाच्या देखील अधीन राहणं म्हणजे बंधन. कर्मांच्या अधीन राहणं म्हणजे बंधन. कर्माची जी फळं आहेत त्या फळामध्ये अति अडकून पडणं म्हणजे बंधन. हे पटतंय का तुम्हाला? आपल्याला मोक्षाची कल्पना नाही पण बंधनाची तरी कल्पना याद. मोक्ष नंतर बघू. मनामध्ये मनाच्या तंत्रामध्ये अडकून पडणं म्हणजे बंधन. हे अशा करता मी म्हणतो आहे की आपल्याला आपलं मन जे सांगतं ते सगळं खरं वाटत, आपल्या प्रकृतीतून जे निर्माण होतं तर तोच आपला समज असतो. एक वस्तुस्थिती म्हणून गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे आपली इंद्रिय भाव आणि त्यामुळे तयार झालेलं मन, आपली प्रकृतीचा जबरदस्त परिणाम झालेलं मन आपल्याला तीच वस्तू कसं दाखवतं त्यावर आपलं दर्शन अवलंबून आहे. वस्तुस्थिती एक असते, आपलं मन एक सांगत असत. उदाहरणार्थ एक व्यक्ती खूप चांगली असते पण माझं मन मला तसं सांगत नाही. माझं मन असं सांगतं की ही व्यक्ती चांगली नाही. याचा अर्थ मी वस्तुस्थितीनी न पाहता मी जगताकडे माझ्या मनाच्या चष्म्यातून पाहतो आहे. माझ्या बुद्धीचे निश्चय देखील अशाच प्रकारचे असतात. जेव्हा माझी बुद्धी काही निर्णय घेते आणि माझ्या बुद्धीला योग्य वाटतं तर ते योग्य असेलच असं नाही, आणि माझी बुद्धी ज्याच्यावर फुली मारते चूक म्हणून तर ते परमसत्य नसेल असं नाही. मला सगळं समजतं असं नाही, माझ्या बुद्धीला सगळं समजतं असं नाही, पण माझ्या बुद्धीमुळं माझ्या ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेवर बंधन येत असत. म्हणून आपल्या ठिकाणी असणारं मन, आपली बुद्धी आणि आपली इंद्रिय यांच्यामध्ये अडकल्यामुळं आपण एक प्रकारे बंधनातच वर्तन करत असतो, हे समजणं प्रथम आवश्यक आहे. देह मन बुद्धीचं जीवन आपण जगतो, इंद्रियांचं, मनाचं आणि बुद्धीचं, याच्यापेक्षा तिसरी गोष्ट नाही. पण इंद्रिय मन आणि बुद्धी याचा कोणीतरी प्रेरक आहे, याचा कोणीतरी प्रकाशक आहे. याच्याही बुडाशी
सत्ता मात्र असा कोणीतरी आहे की ज्यामुळं मन बुद्धी आणि इंद्रिय कार्यरत होतात. केनोपनिषदामध्ये केने शीतम पद्धती प्रेषितम मनहा, मन हालचाल करतं त्याच्या मागे सत्ता कोणाची. केन प्राणहा प्रथमहा प्रैतियुक्तहा, प्राण हालचाल करतात त्याच्या मागे सत्ता आहे की नाहीये, अधिष्ठान कोणाचं आहे की नाहीये, तर आपले आपण प्राण हालचाल करत असतात. केने शिताम वाच मिमाम वदंती, वाणी बोलते त्याच्या मागे प्रभू कोण, सत्तावान कोण. आता माझी वाणी बोलते आहे तर कशाच्या तरी अनुषंगाने बोलते आहे, एका विशिष्ट गोष्टीच्या अनुषंगाने बोलण्याचं ज्ञान वाणीला नाही. वाणीच्याही आत कोणीतरी आहे की ज्याच्यामुळं वाणी एका विशिष्ट तऱ्हेने बोलते आहे. चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती, डोळे पाहतात कान ऐकतात याची योजना करणारा कोणी आहे का आपली इंद्रिय आपलं आपलं काम करतात. आणि मग उपनिषद असं म्हणत की यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. ज्याच्या संबंधी मन मनन करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही, यन मनुसा मनसा न मनुते येनाहुर मनोमतम, पण जे तत्व आत आहे म्हणून मन मनन करायला अथवा चिंतन करायला समर्थ होतं, तदेव ब्रह्मत्वं विद्धि तदेव, तेच एक तत्व आहे जे ब्रह्म या नावाने ओळखलं जातं. यत श्रोत्रेण न शृणोती, आता मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात तर तुमचे काही केवळ कान ऐकत नाहीयेत, कानांच्या माध्यमातून ऐकणारा कोणीतरी वेगळा आहे, समजून घेणारा कोणीतरी वेगळा आहे. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम, पण ज्याच्यामुळं कान ऐकतात अशी एक वस्तू अजून आपल्या ठिकाणी आहे. केवळ इंद्रिय मन आणि बुद्धी यांचं जीवन नाहीये, त्याच्याही बुडाशी एक जीवन आहे. शुद्ध जाणीवरूप अस्तित्व मात्र, आणि त्याच्या आधारावर शरीर चालतं, बोलतं, हलतं, ऐकतं, इंद्रिय नाना प्रकारची कामं करतात. तर तो कोण आहे हा मुख्य प्रश्न आहे. इंद्रियांचं केवळ जीवन हे बंधनाचं जीवन आहे, मनाचं केवळ जीवन हे बंधनाचं जीवन आहे, बुद्धीचं केवळ जीवन हे बंधनाचं जीवन आहे, विकारांचं केवळ जीवन हे बंधनाचं जीवन आहे. पण या सर्वांच्या बुडाशी जो आहे त्याला जर ओळखला, जर तिथं दृष्टी लागली आणि तिथून माझं जीवन नियंत्रित होत आहे इंद्रिय मन बुद्धीचं असं समजणं म्हणजे मुक्ती आहे. तो समजायचा कसा? तो समजतो, तो ध्यानाने समजतो, त्याला समजण्याचा विधी आहे. त्याला समजण्याचा विधी म्हणजे ध्यान. एकदा असं झालं की एक सम्राट आपल्या साम्राज्यामध्ये असणाऱ्या एका साधूला भेटायला गेला. त्या साधूंचा एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये सम्राटाचं स्वागत करण्यात आलं. रथातून खाली उतरल्यानंतर सम्राटांनी साधूंना असं सांगितलं की या आश्रमामध्ये काय काय केलं जातं ते पाहण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा सम्राटांना सगळ्या जागा फिरून दाखवण्यात आल्या की ही पाकशाळा आहे, हे भोजनगृह आहे, इथं वर्ग चालतात, इथं व्यायाम होतो, हे मैदान आहे, इथं विद्यार्थी राहतात, झोपतात, हे स्नानगृह आहे इत्यादी, हे शेत आहे की तिथं श्रमदान होतं. तेव्हा राजा असं म्हणत होता की अजून काही सगळ्या दाखवण्याच्या जागा संपल्या की जिथं काही ना काही केलं जात होत. आणि सम्राट असं म्हणत होता की अजून काही तर राहिलं नाही ना. तेव्हा साधू म्हणाले की नाही, आता सगळ्या जागा संपल्या. तेव्हा सम्राट असं म्हणाला की आपल्या इथं ध्यान केलं जातं ती जागा नाही दाखवली. तेव्हा साधूंनी असं उत्तर दिलं की त्या ठिकाणी काहीच केलं जात नाही म्हणून ती जागा दाखवली नाही. बाकीच्या ठिकाणी काही ना काहीतरी केलं जातं. ध्यानाच्या वेळेला काही न करणं हीच प्रधानत्वानी गोष्ट असते. मनाने देखील काही कार्य करायचं नाहीये. मनाच्या कार्याकडे देखील अलिप्तपणाने पाहायचं आहे. बुद्धीच्या निश्चयांकडे अलिप्तपणाने पाहायचं आहे. इंद्रियांच्या विकारांकडे अलिप्तपणाने पाहायचं आहे. तिथं आम्ही काहीच करत नाही. आपल्या इंद्रियांची सगळी कार्य जर शून्य केली, बुद्धीची सगळी तर्क लढविणे इत्यादी कार्य जर शून्य केली, शून्य केली म्हणजे कार्यच जर राहिलं नाही आणि मनाची कार्य जर शून्य झाली, मनाच्या कार्यांमध्ये मनन येतं, चिंतन येतं, स्तोत्र पठण येतं, नामस्मरण येतं, विषयांचं चिंतन येतं, संसाराचं चिंतन येतं, सामाजिक राजकीय कौटुंबिक असा विचार येतो, भूतकाळासंबंधीचे विचार येतात मनाच्या कार्यामध्ये, भविष्य काळासंबंधीची गोष्टी त्याचं प्लॅनिंग येतं, मनाला शून्य करणं म्हणजे या सगळ्या कृती थांबविणं. जर असं घडलं, मनुष्य जागा आहे पण जागा असताना मनच काम करत नाहीये. मन अत्यंत शून्य झालेलं आहे, कार्यरहित झालेलं आहे. असं जर घडलं तर त्या स्थितीमध्ये बघा, इंद्रिय कार्यरत नाहीयेत. इंद्रियांची कार्य शून्य झालेली आहेत, बुद्धीची कार्य शून्य झालेली आहेत आणि मनाचंही कार्य शून्य झालेलं आहे. म्हणजे आपल्याला जो माहित आहे मी म्हणून, तर तो काही कार्यरत नाहीये. अशा वेळेला देखील कोणीतरी जो आहे त्याच्याही बुडाशी, त्याचाही प्रकाशक तो प्रकट होतो आणि तो प्युअर सेल्फ आपल्या स्वतःचा शुद्ध मी म्हणून जो भाग आहे तो प्रकट होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मालविता दिवे, इथे बटन आहे आणि दिवा मालवला. मालविता दिवे, मालविते जरी मालवे, अंधार झाला इतका की डोळ्यात बोट घातलं तरी देखील दिसणार नाही, इतका अंधार झाला. पण दिवा मालवल्यानंतर, दिवा ज्यांनी मालवला तो मालवला जात नाही, तो तिथं असतोच. अंधार झाला आणि तो दिसत नाही तरी तो तिथं आहे. मालविता दिवे, मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे फावे कवणासीता. आता इथं दिवा नाहीये आणि इथं अंधार झालेला आहे हे कोणाला समजतं? तसं इंद्रियांची कार्य संपली, बुद्धीचं कार्य संपलं आणि मन देखील निरस्त झालं तरी देखील हे सगळं संपलं हे जाणणारा तिथं शिल्लक राहतो. जाणीव स्वरूप, नित्य स्वरूप, अस्तित्व मात्र ते आपलं स्वतःचं स्वरूप आहे. आणि या स्वरूपाशी तन्मय होणं, या स्वरूपाशी एकरूप होणं असं त्या ठिकाणी घडतं. खरं म्हणजे तन्मय होणारा जो आहे, तन्मय व्हायला निघालेला म्हणून देह मन बुद्धी आहे, मी ध्यानाला बसलेला. पण तोच नाहीसा झाल्यानंतर केवळ आत्माच तिथं शिल्लक राहतो. स्वयमेव आविर्भवती, त्याचा आविर्भाव आपला आपण होतो, कोणीच करायला लागत नाही. जसं शेवाळ बाजूला काढलं की पाणी जाग्यावर असतच, तसं. आणि ती आपली मूळ स्थिती, समर्थ असं म्हणतात, या स्थितीला अनुलक्षून की बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. फार फार किती शतजन्म शोधिताना, शेकडो वर्ष शोधत होतो पण जे मिळत नव्हतं ते मिळालं. आपल्याला प्राप्त झालं मनाला बाजूला सारून. हे जेव्हा घडतं त्यावेळेला जे होतं त्या स्थितीत मात्र कर्माचं बंधन नसतं, मनाचं बंधन नसतं, इंद्रियांचं बंधन नसतं, विकारांचं बंधन नसतं, कर्मफळांचं बंधन नसतं. जो असतो तो शुद्ध जाणीव स्वरूप, निखळ केवळ आनंद रूप मी. म्हणून शास्त्रांनी त्याचं वर्णन सत असं केलेलं आहे. सत म्हणजे केवळ केवळ स्वरूप, अस्तित्व स्वरूप, अविनाशी. जो सत अविनाशी असा आहे तोच चैतन्य मात्र आहे, कारण तो आपला आपल्याला जाणतो. जाणण्याची शक्ती त्याच्या ठिकाणी ठासून भरलेली आहे. त्याचीच तर शक्ती मनाला मिळते, त्याचीच तर शक्ती बुद्धीला मिळते जेव्हा बुद्धी काही कार्य करते तेव्हा. म्हणून बुद्धी कार्यरहित झाली, मन कार्यरहित झालं तरी त्याची शक्ती आपल्या ठिकाणी आहेच, आणि ती आपल्या स्वतःला जाणून उरते. पतंजली महामुनी म्हणतात, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्या ठिकाणी जो द्रष्टा असतो तो द्रष्टा स्वरूप बोधावर येतो, त्याला आपलंच स्वरूप समजतो आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी तो सुखाने राहतो. या ठिकाणी जसं देह मन बुद्धीचा पत्ता नसतो तसं स्थळाचा पत्ता नसतो. कुठं बसलेले आहोत त्याचा पत्ता नसतो, कारण ते तुमच्या मनाशी आणि देहाशीच रिलेटेड आहे, रिलेटिव्हली सापेक्षतेने. आणि काळाचाही पत्ता नसतो, स्थळ काळ विरहित अशी सहज स्थिती. ही जी सहज स्थिती आहे ही सहज स्थिती बंधनाच्या अगदीच विपरीत असल्यामुळं त्याला मोक्ष असं म्हणण्याची पद्धत आहे. वस्तुतः ती सहज स्थिती आहे, त्याला मोक्ष म्हणण्याचंही काही कारण नाही. कोणत्या तरी गोष्टीच्या सापेक्षतेने त्याला मोक्ष म्हटलेलं आहे एवढं. बाकी मोक्ष नावाचा कोणताही पदार्थ तसा अस्तित्वात नाही. पण आपण ज्या तीरावरून विचारतो आहोत त्या तीरावरून तो मोक्ष हे बरोबरच आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोक्ष म्हणजे काय आणि मोक्ष कसा प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे ही सगळी बंधनं मनाची बुद्धीची, बंधनांपेक्षा मनच बाजूला होणं, बुद्धीच बाजूला होणं. आणि हे शक्य आहे. व्यक्ती सावध आहे, जागृत आहे, पण मनरहित आहे. केवळ आहे. तुम्ही कधी असं करून बघा की तुम्ही बाहेर या झाडाकडे पहा आणि केवळ पहा, त्याला चांगलंही म्हणू नका, शब्दही उमटू देऊ नका. मनारहित राहणं हे शक्य आहे. रस्त्याने चालताना एक 25 पावलं अशी चाला की त्यावेळेला शरीर नुसतं चालतं आहे आणि तुम्ही मनाखेरीज आहात, शक्य आहे. नामस्मरणासहित चालून पाहिलं असेल ते मनाबरोबर चालणं आहे. मन असताना चालणं आहे, पण मन नसताना कित्येक गोष्टी करता येतात. मनाखेरीज इंद्रिय भावांखेरीज देखील मुख्यत ही स्थिती एकांतात बसून केलेल्या साधनेनी प्रथम अनुभवाला येते. आणि एकदा तशा प्रकारची अनुभवाला आली की मी आता जसं तुम्हाला म्हटलं की एक 25 पावलं असं चाला की त्यावेळेला तुम्ही कोणीच नाही, तुम्ही कोणाचा नवरा नाही, तुम्ही कोणाची बायको नाही, तुम्ही कोणाचा मुलगा नाही, तुम्हाला काही नॅशनॅलिटी नाही. स्वरूप केवळ शिल्लक आहे आणि देह आपलं काम करतो आहे, टाळण्याचा त्याचा माझा संबंध नाही अशा भावानी 10 पावलं टाकता येतात का बघा. ध्यान केल्यानंतर येतील टाकतात. ध्यान जेव्हा अंगात मुरेल तेव्हा असं होणं शक्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. करता येतं असं. आणि जर 25 पावलं टाकता आली तर पुढे पुढे जास्त पावलं टाकता येतात. म्हणून समर्थ म्हणतात, चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता, मुक्ती लाभे सायुज्यता सद्गुरुचे निबोधे. चालत असताना बोलत असताना देखील अशा प्रकारची मुक्त दशा अनुभवणं शक्य आहे. खात असताना, पीत असताना, जेवत असताना. काही ना काही उपभोग भोगत असताना देखील या स्थितीचं स्मरण राखून ते सर्व करणं शक्य आहे. याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. आठवा मुद्दा ह्याच्यातलं सांगतो. सात तरी लिहिलेले आहेत पण सायुज्य मुक्ती म्हणून जी आहे, म्हणून संसारातील सुख दुःखापासून मुक्त राहणे म्हणजे मोक्ष का? होय. आता सगळी उत्तरं येतील. वाराणसी काशी सारख्या तीर्थक्षेत्री मृत्यू येणे म्हणजे मोक्ष प्राप्त होणे का? या बोधाने जर झाला तर आहे, या बोधाने नाही झाला तर थोडं थोडं शास्त्रांच्या श्रद्धापूर्वक सांगितल्या गेलेल्या शास्त्रांच्या विरोधात जाऊन मी तुम्हाला सांगतो की तुम्ही गंगेत देह अर्पण केला, वाराणसीत जाऊन राहिला, हिमालयात जाऊन देह पडला, तरी देखील जोपर्यंत अशा प्रकारे अंतर्व्यक्ती तयार होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. रामकृष्ण म्हणायचे की पोटात दुखतंय म्हणून कलकत्त्याहून काशीला जाऊन राहिला तर पोट बरोबरच घेऊन जाणार, काशीलाही पोट दुखणारच म्हणायचंय. मग काशीला मृत्यू आला तरी ते गजेंद्राचा धावा ऐकून धावून या आले. श्री विष्णूने गजेंद्राला संकट मुक्त केले म्हणजे मोक्ष का? गजेंद्रांनी जो धावा केला श्री विष्णूंचा तो धावा करून आपण आता खूप शुद्ध परमार्थाला अनुकूल असे अर्थ काढू बर का या सगळ्याचे. त्याच्यामध्ये प्रथम गजेंद्रांनी धावा केला हे सत्य मानायला लागेल. गजेंद्र आहे, हत्ती आहे आणि धावा करतो आहे, पण आपण सत्य मानायचं श्रद्धापूर्वक. कितीतरी गोष्टींनी जर तर पण आपण करायचा, कारण गजेंद्राला जर मुक्त केलं तर आपण का नाही मुक्त होणार असा विषय चाललाय, म्हणून करायचं. गजेंद्रांनी जो धावा केला अगदी जीवावरच बेतलेलं होतं. मगर होती पाण्यात आणि पाय ओढत होती आणि मगरीची शक्ती पाण्यात कैक पटीने गजेंद्रापेक्षा कितीतरी जास्त, जीवावर बेतलेलं होतं, मरण्याचाच प्रसंग होता. अशा वेळेला गजेंद्रांनी जो धावा केला त्या धाव्या पोटी त्याच्या सगळ्या मनाच्या शक्ती एकवटल्या, त्याचा जो काही इंटेलेक्ट असेल तोही एकत्र आला परमात्म्यापाशी. कल्पना करू, होईल आपल्या बाबत, गजेंद्राची चिंता नका करू. आणि इंद्रिय भाव देखील हाका मारता मारता प्रथम त्याला मृत्यूची भीती वाटली, पण नंतर नंतर मृत्यूच्या भयापासून देखील तो मुक्त झाला, फक्त हाका मारायला लागला. अशा अशा परिस्थितीमध्ये गजेंद्र मुक्त झाला. येऊन विष्णूंनी त्याला मारलं, त्या मगरीला हत्तीचा पाय सोडवला, अशा अशा पद्धतीने बघू नका. तो देह मन बुद्धीच्या वार्तेपासूनच मुक्त झाला, त्यामुळे गजेंद्राबाबत जाऊन दे, आपल्याबाबत करता येऊ शकेल. म्हणून तशा पद्धतीने देखील मुक्ती आहे असं मी तुम्हाला सांगेन. षड रिपूंना जिंकणे म्हणजे मोक्ष का? आलं उत्तर मगाशी चाललं. स्वामी विद्यारण्य सरस्वती म्हणतात की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष यो. बरोबरच, तेही झालं. अमृतत्व जन्म मरण रहित राहणे या भावामध्ये, या भावाच्या अति उत्कट अशा स्थितीमध्ये देहाचीच आठवण नसते, म्हणून मृत्यू हा देहाशी संबंधित असल्यामुळे जन्म आणि मृत्यू या दोन्हीची आठवण नाहीशी होते, आणि या दोन्हीची आठवण नाहीशी झाल्यामुळं तो आपली मुक्त दशा अनुभवतो. जन्म मरण रहित राहणे किंवा स्वस्वरूपात राहणे म्हणजे मोक्ष का? हो. जन्म मरण रहित राहणं असं जरी असलं तरी देखील देहाला मात्र मृत्यू येईल. मात्र देह मी नाही असा बोध झाल्यामुळं देहाला मृत्यू आलेला असताना देखील आपण अमर आहोत अशा भावनेने तो या मृत्यूकडे देखील पाहिल, मृत्यूच्याही डोळ्यात पाहिल. किंवा स्वस्वरूपात राहणे म्हणजे मोक्षता हो. स्वरूप म्हणजे आपुले रूप तत्व निर्शनाव परी असं समर्थ म्हणतात. पंचतत्व मन बुद्धी आणि अहंकार या गोष्टी बाजूला झाल्या, याचं निरसन झाल्यावर देखील जे शिल्लक उरतं ते स्वस्वरूप. तर स्वस्वरूपात राहणं म्हणजे मोक्ष. अतिशय सुंदर प्रश्न होता. आणि मानवी जीवनाचं इति कर्तव्य जे आहे ते इति कर्तव्य हे अमृतत्व प्राप्त करून घेणं हेच आहे. विवेकानंद म्हणत असत ना, अमृतस्य पुत्रा हा. धर्माच्या अभिमानाबरोबर, संस्कृतीच्या अभिमानाबरोबर धर्माच्या आत सांगितलेलं तत्व देखील धर्मामध्ये जन्माला आलेल्या लोकांना अनुसरता येणं शक्य आहे, अनुभवता येणं शक्य आहे हेही समजून घेतलं पाहिजे. अन्यथा केवळ त्या धर्माच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आल्यामुळं केवळ त्या धर्माचे असं स्वरूप होईल. म्हणून ही मूळ तत्व आहेत. परमार्थ हा आपल्या धर्माचा देखील प्राण आहे एक प्रकाराने, आणि ही प्राणांबद्दल गोष्ट चाललेली आहे. धर्म हे त्याचं बाहेरचं शरीर आहे, त्या प्राणांना लाभलेलं. त्या तऱ्हेने सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मला खूप आनंद अशा करता वाटतो की आपण सगळे चिंतनशील आहात, श्रवण करता, साधना करता, जीवन बदलण्याचा प्रयत्न करता, साधना प्रवण आणि कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे हे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करता. हा प्रयत्न माझी अशी कल्पना आहे की सर्व संत आशेने पाहत आहेत इथं चाललेल्या प्रयत्नाकडे, की या स्वरूपामध्ये जिथं परमार्थ उपस्थित आहे त्या स्वरूपाला, परमार्थाच्या खरोखरच यश मिळावं अशी सर्व संतांची इच्छा निश्चित आहे. सर्व ऋषी मुनींची देखील तशीच इच्छा निश्चित आहे. स्वामीजींची इच्छा देखील तशीच निश्चित आहे. मात्र अशा प्रकारचे चोखंदळ आणि विचक्षण प्रश्न आणि त्याच्या अनुरोधाने आपल्याच जीवनावर केलेला प्रयोग यांनी हे सिद्ध होणार आहे. आपण ते आपल्या जीवनामध्ये यथाशक्य म्हणजे संपूर्ण शक्यतेने, आपल्या शक्तीने आपण ते करण्याचा प्रयत्न करत राहू. एक 5 मिनिटं मी नाम सांगतो आणि मग आपला कार्यक्रम संपतो. शांत डोळे मिटून बसलेले आहोत. नाम घ्यायचं आहे. जहा राम है वहा काम नाही. आपल्या हृदयातून प्रथम या नाम घेण्याच्या वेळेमध्ये कुठलीही कामना नसावी अशी इच्छा धरू. कोणतीच नाही, व्यावहारिक संसारिक नाहीत, काम आणि कामना नाही, लोभ मत्सरासारख्या गोष्टी नाही. संकल्प करू. काही हवं आहे असं नाही, कोणाही व्यक्तीचा मत्सर नाही. परमात्म्याविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये आहे. प्रत्येक नामाबरोबर परमात्म्याच्या शांतीचा स्पर्श घेण्याची आकांक्षा आहे, इच्छा आहे आणि तसंच आपल्याला करायचं आहे. आत हृदयाकडे वळून पाहायचं आहे, त्या ठिकाणी शांत स्वरूप परमात्मा आहे. श्री राम जय राम जय जय राम. 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 नाम घेत असताना शांत स्वरूप परमात्म्याचा स्पर्श व्हावा आणि क्षण दोन क्षण नामाखेरीज जेव्हा आपण थांबतो तेव्हा मनरहित आत्मचैतन्यामध्ये आपण आहोत असा भाव असावा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय.